आता सुरुवात करूया आपण. हे बा, प्रथम जे फोटोग्राफर्स आहेत, कॅमेरामन आहेत, फार थोर माणसं आहेत ती, तर त्यांना एक नम्र विनंती की तुमच्या घरी येऊन पाहिजे तेवढे माझे मागून पुढून फोटो काढा. पण आता माणसानं त्याला देऊ नका. एक मिनिट खाली बस रे. शिवसेनेचे पहिले नगरसेवक चंद्रकांत साळोखे या. असल्या मिशा हल्ली दिसत नाही तो. नाही, मिशा काढण्यापर्यंत ठीक आहे, मिशा कापण्यापर्यंत ठीक आहे, बाकीच्या आव्हानांना धक्का लावू नका मात्र तरी. तेव्हा आपण सुरुवात करूया. स्टेजवर बसलेली प्रतिष्ठित मंडळी, कारण स्टेजवर नेहमी प्रतिष्ठित मंडळीच असतात, आणि बराच वेळ वाट पाहत तिष्ठत मातीमध्ये बसलेली सर्वश्रेष्ठ मंडळी. एक अरे मला कळत नाही ना, पोलीस का पकडत नाही. बरोबर आता घ्याल नको काय, मी कर्म बोलणार आहे. तुम्ही माझा फोटो छापा आणि कुणाचंही भाषण छापा प्लीज. नाही दिसतं ना, दुसरं काय नाही. बघा झाली, बघा ना. भालजी पेंढारकर जे माझे गुरु, त्यांची परवानगी घेऊन आज प्रथमच ह्या करवीर नगरीमध्ये चार शब्द बोलण्याकरता मी उभा आहे. त्याच्या अगोदर कधीही कुठल्याही उद्घाटनाने मी कोल्हापुरात गेलेलो नाही, किंवा कोल्हापुरात कसलंही भाषण केलेलं नाही. भालजी पेंढारकर म्हणजे बाबा यांनी सांगितलं की जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत कुठे जायचं नाही, फार शहाणे असलात तरी. तेव्हा त्यांनी मला घडवलं. माझा जन्म जरी पुण्यामध्ये झाला असला तरी मी घडलो कोल्हापुरात ना. कोल्हापुरात नसतो आलो तर पुण्याच्या टांगेवाला झालो असतो. पण कोल्हापुरात आलो आणि भालजी पेंढारकर नावाच्या शिल्पकाराने मला घडवलं. तेव्हा पहिली असा हो, एक तर मी मुश्किलीने बोलतोय, एकदा विसरलं म्हणजे माझ्या लक्षात राहत नाही. हो नाही तर मी एम ए नसं झालो का. शाळेपासून ही तक्रार आहे की माझ्या लक्षातच राहत नाही काही. थांबा हो सोडून द्या ना, आपले लोक आहेत ना. बरं जाऊ जाऊ, चला बरं. आता फोटो काढू नका, नंतर मी आपण सावकार फोटो काढूया. घरी माईक मी घेऊन येतो. तेव्हा ज्यांनी मला घडवलं त्यांनी हाफ पॅन्ट मध्ये घडवलं. अर्धी इजार भालजी पेंढारकरांनी मला घातली. आता उगाच कोणतरी दावे करतात आम्ही नेसवली आम्ही नेसवली, मी बरा सगळ्याच्या समोर नागडा होईल. गुरु गुरु आपला आहे म्हणजे वडीलच आहे हो, त्याच्यासमोर काय वाटत नाही. तर त्यांनी इंच आणि इंच बाबा भालजी पेंढारकरांनी जो सोंगाड्यामधला रोल मला करून दाखवायचे त्यातले चार आणि सुद्धा मला करता आलेलं आहे अद्याप. इतकी थोर माणसं आहेत ती. तेव्हा आता मी त्यांना विचारलं, बाबा मी जाऊ का सभेला, अशाची सभा आहे. तेव्हा ते म्हणाले, मला असं वाटतंय की लवकरच भगव्याचं राज्य येईल, तेव्हा तुम्ही जायला काय हरकत नाही. आणि भालजी पेंढारकर तुम्हाला माहिती आहे की कट्टर हिंदू, हिंदूपेक्षाही हिंदू, तुमच्या शंकराचार्यापेक्षाही कट्टर हिंदू मात्र सौम्य असणारा माणूस म्हणजे भालजी पेंढारकर फक्त. त्यांना हिंदू शिवाय काही चालत नाही. एक उदाहरण तुम्हाला छोटं देतो मी. दर वर्षाला त्यांच्या वाढदिवसाला दिलीप कुमार आणि सायरा बानू त्यांना फळाचा करंडा घेऊन येतात. असाच एके वर्षी करंडा आला, आम्ही दोघे जेवायला बसलो होतो बापलेख म्हणजे भालजी पेंढारकर आणि मी. मला म्हणजे चिरंजीव खाणार का आज, मजा करणार काय? म्हटलं मजा दोघं मिळून करूया. दोघं मिळून म्हणजे नाही करता येणार, तुम्ही एकटेच करा. म्हटलं का बाबा असं काय म्हणता, आपण दोघांनी केली तर नाही ना, मग तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मला घेऊन जावं लागेल. तेव्हा एकटे मजा करा, जरा बघा तो करंडा उघडा आणि त्यातली द्राक्षं आहेत, काही आंबे आहेत, मोसंबी आहेत, संत्रे ते खा. मी करंडा उघडला, आता दिलीप कुमारने आणलेली फळं हो, बोलायचं काय कारण आहे? करंडा उघडला, वा नुसत्या वासाने अर्धा तास मला काही कळेना की हे खाऊ का ते खाऊ, ते खाऊ का ते खाऊ. काय असतं की एखादी सुंदर बाई पाहिली तर सारखं लक्ष राहतं, म्हणजे 10 सुंदर बायका म्हणजे बघायचं कुठे? हो, त्यामुळे संध्याकाळी 6 नंतर बिंदू चौकामध्ये येणे नाही. निष्कारण आपण भलतीने बघायचो आणि रिक्षावाला आपल्या अंगावर चढायचा. तेव्हा करंडा उघडला, फळं काढली, त्यातला आंबा होता कापला, मी खाल्ला आणि बाबांना थोडंसं म्हटलं एक फोड खा. बोले नाही हो, मग सगळ्या फोडी मला खाता येत नाही का? तुम्ही बाबा तुम्ही का खात नाही? बोले नाही खात, जाऊ द्या मला आवडत नाही ते. आता काल तर आंबा खाला नाही, आज कसं आवडत नाही? हे मला तुमच्या पुढे बोलायची शर्त झाली तर तुम्हाला सांगतो मी की तसं द्वेष नाही, काही नाही. मला मुसलमान सुद्धा प्रिय आहे. जर महाराजांना छत्रपतींना छत्रपती शिवाजी महाराज हे भालजी पेंढारकरांचं दैवत आहे. तेव्हा बाकी सगळे शंका भालजी पेंढारकर सांगू शकतात. पण एकदा रणजित देसाईंनी त्याला विचारलं, बाबा आम्हाला शिवाजीबद्दल एक शंका आहे विचारू का? तेव्हा भालजी पेंढारकर म्हणाले, तेवढं सोडून काही विचारा, फक्त शिवाजी महाराजाबद्दल काही विचारायचं नाही. रणजित म्हणाले, असं कसं हो, आम्ही लहान मुलं आहोत, समजा आम्हाला काही शंका असेल तर म्हटलं हे बघा मी ते माझे देव आहे, छत्रपती माझा देव आहे, छत्रपती माझं सर्वस्व आहे, छत्रपती माझी आई आहे, माझं सगळं जीवन आहे, त्याच्याबद्दल तुम्ही मला कसलीही शंका विचारू नका आणि मी त्याचं उत्तर देणार नाही. त्यापेक्षा तुम्ही संभाजी विचारा, शहाजी विचारा, दुसरा कोणी विचारा, पण छत्रपती नाही. कारण त्याला मी देव मानतो, मी वडील मानतो, मी आई मानतो, मी सर्वस्व मानतो. पण म्हणजे काय झालं एखादी शंका सांगायला? तेव्हा बाबांनी जे उत्तर दिलं, म्हटलं रणजित देसाई तुम्ही फार मोठे आहात, काही गोष्टी अशा असतात ज्याबद्दल शंका कधी घ्यायच्या नसतात. उदाहरणार्थ समजा तुम्ही आता तुमची आई म्हातारी झाली असेल, पण जेव्हा केवळ 16 असेल का नाही, तेव्हा तुम्ही कधी असं कुठला मुलगा कधी विचारतो काय काय आई 16 होतीस तेव्हा तू काय काय केलंस? आपली शंका. रणजित देसाई स्टुडिओ मधून बाहेर पडले आणि एसटीने बेळगावला गेले. इतका नितांत महाराजावर प्रेम करणारा माणूस मला गुरु मिळाला, याचा मला एवढा आनंद झालाय. याच्या पुढे मला सगळं फिकं वाटतं ते गिनीज बुक फिनीज बुक सगळं होळीमध्ये टाकून द्या. गेलं गाढवाच्या ह्याच्यात. त्या मूळ गोष्टीला आपण सुरुवात करूया. मला वाटतं जवळजवळ झोपायची वेळ झालेली आहे. धावा घेऊ माहीत नाही तुम्ही केव्हा झोपतात ते, पण मी लवकर झोपतो बाबा. तर लवकर उठावंही लागतं ना, लवकर म्हणजे लवकर उठे. कोणाला माहिती काय उठे ते? त्याबद्दल कुणी पत्रकारांनी शंका घेतली नाही. मी बिचारा गरीब माणूस सापडलो तर एका चित्रपटामध्ये मी सहज शब्द वापरला. मी दुवा असतो, गोसावी असतो, साधू असतो. मी माझ्या सगळ्या सेवकांना माझ्या नोकरांना सांगतो, शिष्यांना सांगतो की बा मला जीवनाचा कंटाळा आलाय तेव्हा मी आता समाधी घेत आहे. मी समाधी घेणार तेव्हा शिष्य मला विचारतात, महाराज तुम्ही जर समाधी घेतली तर तुमच्या सामान्याचं काय? तर सेन्सॉरने सामान शब्द बघडला. मला पण गेला नाही का बघडला. मला म्हणजे त्यावेळी सेन्सॉरमध्ये मला वाटतं अपर्णा मोहिले होती आणि गायिका कोणती कवयित्री शांताबाई शेळके होत्या. ते म्हणजे सामान कापा. म्हटलं शांताबाई खबरदार दुसऱ्या काही का बाबा मी सामान्याला हात लावून देणार नाही. माझं म्हणणं की बिना करून का कापाव, त्याच्यापासून काय त्रास आहे का? सामान म्हणजे सामान, दुसरा अर्थ काय? समजा मी तुमच्या घरामध्ये आलो आणि तुमच्या घरामध्ये पाहिलं सगळं, रेडिओ आहे, टीव्ही आहे, व्हिडिओ आहे, गोदरेजची कपाट आहेत, सगळे पलंग आहेत, गाद्या आहेत, गिरजे आहेत, सगळे फ्रेम फोटो लावले, घर गच्च भरलं आहे. आणि तुम्हाला मी असं विचारलं की वा 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 तुमचं घर सामानाने अगदी गच्च भरलं आहे, तर तुम्ही कुठे बघालो? सामान्याकडे नाही का? तर मी म्हटलं बा मला शांताबाई शेळके मला सांगा ह्याचा दुसरा अर्थ काय, मग मी कापतो ना. हे म्हणजे डबल मिनिंग आहे, पण दुसरा मिनिंग तर सांगाल की नाही? अरे इश्व मला लाज वाटते. मग जर तुम्हाला लाज वाटते तर असला शब्द तुम्ही पकडता कशाला? मग त्याला कळलं काय करू? म्हटलं मला तर काय वाटत नाही, मी अनेक वेळा गाडीने गेलो, बोरीबंधा स्टेशनवर उतरलो, हमाल पडत आला आणि मला विचारलं साहेब तुमचं सामान कुठं आहे, तर म्हटलं वरती आहे. त्याने माझं सामान डोक्यावर घेतलं, टॅक्सीमध्ये ठेवलं, पैसे घेतले, काही गुरगुरू न करता. मग एका हमालाला माझ्या सामानाचा त्रास होत नाही आणि सेन्सर बोर्डला त्रास होतो काय? उद्या जर शिवसेनेचं राज्य आलं तर मी बाळासाहेब ठाकरेंना जरूर सांगेल की सेन्सॉर बोर्डावर या असल्या म्हातारडे बायका ठेवण्यापेक्षा स्टेशनवरचे हमाल ठेवा हमाल. अरे त्याला आतल्या तुम्हाला नाही काय पण पकडतं म्हणजे आहे का त्याचं? तसंच गाणं एक होतं पूर्वीचं, सुंदर गाणं केलं होतं, पहिला वहिला सिनेमा सोंगाड्या, त्याच्यामध्ये सुंदर गाणं होतं की मला याच्या मळ्यामध्ये कोण गा उभी आया. बघा या पोराला अजून माहिती आहे की मालाच्या मजामध्ये कोण गौरी राखण करते मी रावजी, रावजी हात नका लावजी पाहिल तुम्ही. बघा या पोराला अजून माहिती आहे की मालाच्या मजामध्ये कोण गौरी राखण करते मी रावजी, रावजी हात नका लावजी पाहिल तुम्ही. या गाण्याचा शेवटचा अंतरा होता की गोऱ्या गालावरी ग माझ्या लाली लागली दिसू ग, अंघोळीला बसली माझू मला हसू ग. मला काय हसायला, सेन्सरने मला इथेच पकडलं. सेन्सरने मला विचारलं की मुळामध्ये ही बाई एकटी अंघोळ करताना हसली का? बरोबर आहे हो, एकटा माणूस कधी हसत नसतो ना, फार फार तर एकांतामध्ये माणूस रडेल, आठवणी गाडून गाडून मुसू मुसू रडेल. तर समजा तुम्ही एकटे आहात आणि हसत बसले, बाथरूममध्ये गेला आणि असं केलं तर तुम्ही बाहेर यायच्या आतमध्ये तीन डॉक्टर तुमची बायको घेऊन येईल की हे कालपर्यंत चांगले होते आज काय झालं बघा. तेव्हा हसणं हा स्वभाव नाही, हसवावं लागतं माणसाला. रडता कधी पण येतं, आपण जन्म घेतो ना तो जन्म झाल्याबरोबर अशी एक कल्पना करा की एखादा मूल जन्मल्याबरोबर हसलं तर पहिले त्याची आई बेसुद्धा पडेल. आणि बापाला जर बातमी केलेली तो सरळ डायरेक्ट हिमालयाला जाईल तिकडे. चालेल एवढं जर पूर्ण हसतं म्हणजे काय? तो सेन्सॉरने विचारलं मुलामध्ये ही एक बाई एकटी बाई आंघोळ करताना असली का? मी पण मर्द मर्डचा बच्चा होतो. सेन्सॉरला लगेच उत्तर दिलं की एका सभ्य बाईच्या बाथरूम मध्ये तुम्ही डोकवलं का? तेरी चूप मेरी चूप, तिकडे सेन्सॉर गप मी इकडे गप. अरे म्हटलं काय तरी बोला, काय नाही म्हणले पास केलं जा. तर माझी मराठी भाषा इतकी सुंदर भाषा, खरं सांगू तुम्हाला की मराठी भाषा एवढी गोड सुंदर रसाळ लवचिक भाषा जगात कुठेही दुसरी भाषा नाही आहे, कुठेही नाही. बाकी सगळ्या भाषा आहेत, इतर भाषिकावर माझा काही राग नाही आहे. हिंदीमध्ये मी पण पिक्चर काढतो, मला पण हिंदी बोलता येतं. अरे ओ सांबा कितने आदमी थे, मी पण बोलू शकतो हिंदी, नाही असं नाही. पण ही रुक्ष भाषा आहे, हिंदी भाषा ही बोली चालेल रुक्ष भाषा, कंटाळवाणी, गंमत नाही, लवचिकपणा नाही, म्हातारपण आहे. म्हणजे असं वयोवृद्ध भाषा वाटते, मराठी सारखी चपलक वाटत नाही. हा, हिंदीमध्ये फक्त शेर शायरी करायची कि मैंने दिल दिया तुझे तोफा समझ के. हो काय माझा शेर तर पुरा होद्या, अर्ध्या शेरला हा कसं होईल. पण एक लोकांना सवय असते, हम गए थे जंगल में अरे पण नंतर शेवटी म्हणायचं और हात में लोटा था. पण आपल्याला हिंदी फार कळत असं नेहमी मराठी माणूस दाखवत असतो, खरं मी त्याला काहीच कळत नाही. मराठी माणसाचा बुद्धू माणूस कोण आहे की नाही मला माहित नाही बाबा, मी तरी आहे. तेव्हा हम गए थे जंगल में असं सुशेर अर्धवट ऐकायचा कि मैंने दिल दिया तुझे तोफा समझ के लेकिन जालिम तू उसके ऊपर बैठी सोफा समझ के. आणि ते पण बोलायचं कसं, मैंने दिल दिया, मैंने दिल दिया तुझे, मैंने दिल, अजूजाला सरळ बोल की मैंने दिल, मैंने दिल, मैंने दिल, तुमने ढील दिया बारू में बरोबर मालूम है हमको, तो मैंने दिल दिया तुझे तोहफा समझ के मगर जालिम तो उसके ऊपर बैठी सोफा समझ के रडून. आता मला हे कळत नाही हिंदी शायरांचं की दिल म्हणजे हृदय. अरे हृदयासारखी किमतीची एका रस्त्यावरच्या पोरीला भडव्या देतो कशाला, तुला जर हृदय द्यायचं तर आईला दे, बहिणीला दे, भावाला दे, नाही तर छत्रपतीला दे, भगव्या सेनेला दे, शिवसेनेला दे. तर रस्त्यावर एखादी गोरी गुमटी पोरगी चालली तिला पाहिल्या बरोबर मैंने दिल दिया तुझ्या, बस बोमला सुना खाली जा. असाच एक मला कवी भेटला हो, म्हणजे ऑफिसमध्ये आला बघा पाणी पाणी असं आहे, 10 सभा करून आलं, चेष्टा नाही, काल कालच्या धरून 20. आपण मराठी बच्चे माझ्या ऑफिसमध्ये बसलो होतो, एक रस्ता आले सगळे सुटाफुटात उच्च भरू. आता सुटाफुटा म्हणजे उच्च भरू, उच्च भरू म्हणजे जरा शिकलेले आपल्यातून म्हणजे माणसातून उठलेले. साधारण एरवी माणूस चांगला असतो पण डिग्री बिग्री मिळाली अशी बी ए एम ए टी डी एल सी बी पी एच डी एम ए डी वगैरे अशी की तो माणसातून दूर जातो जरा वाटतं मला मी कोणतरी वेगळा आहे आणि तो वेगळाच वावरतो. तसं एक रस्ता आले मी आपला बसलो होतो लिहित काहीतरी, मला बोले दादा कोण की उठायचं काय नक्कीच आहे. तुमने मुझे दिया चाय समझ के और मैंने पिया पानी समझ के. अरे मैंने दादा कोणी उठाय तर म्हटलं मीच आहे. तुम्ही म्हणजे जसं लूज भरलेलं कुत्रा असतं बसलेला, म्हटलं हो मीच. हां कळलं, म्हटलं आपण, मी परांजपे. काय परांजपे हे मी. हां मी कळलं, काय कळलं म्हणजे मारुती आत्माराम परांजपे ना. हा मारुती आत्माराम ना एम ए माझी पदवी आहे. हा हा म्हणजे मास्टर ऑफ आर्ट. हा येस तुम्हाला इंग्लिश येतं वाटतं, थोडं चुकून चुकून येतं असं कधीतरी. तर बरं मग काय काम आहे. मी एम ए आहे. अरे किती वेळा सांगणार. नाही म्हणजे काय आहे की मी कवी पण आहे. बरं असाल मग तुम्हाला तुमची गाणी बिणी मी ऐकतो तर कंटाळा येतो. तुम्ही समाजाला कुठे घेऊन चाललात. म्हटलं मी समाजाला कुठे घेऊन जाणार, समाज मला कुठे घेऊन चाललेला आहे. मी काय विवेकानंद आहे का जेव्हा समाजाला घेऊन जाऊ. नाही म्हटलं काय गाणी तुमची आहेत छी माझ्या मनामध्ये कोण गावी. त्यानंतर ते दुसरं कुठलं ते बायका केळीवाली मी ते ढगाला लागली कळ कळ कळी ढगाला कधी कळी लागते काय काहीतरी वादळपणा करता चावटपणा करता मूर्खपणा करता हलगडपणा करता बरोबर डॅम फुल नॉनसेन इडियट बाकीचे समजा मला काही शिवाय समजले नाहीत. पण जरा असं वाटलं की ग्रस्त जरा संतापलेले आहेत. म्हटलं परांजपे साहेब आपण चहा वगैरे घेणार का. हो येस चहा घ्या पण साखर नको. म्हणजे साखर का नको डायबिटीज आहे तुम्हाला नाही काय? म्हटलं मला नाही बाबा, मग कसा झकमारला पैसे कमवता? चला म्हणजे पैसे कमवले म्हणजे डायबिटीज व्हायला पाहिजे काय? साधारण असं असतं की पैसा आला की रोग पण येतो. बसले बाबा, म्हणले काय हे ढगायला लागले गेला असली घेतली गाणी करता? मी तुमच्याकडे गाणं आणलेलं आहे. बरं म्हटलं चला द्या. कसलं गाणं आहे? गेली 2 वर्ष कविता करतोय, एक गाणं 2 वर्ष? मग शब्द सापडायला पाहिजेत तुम्हाला काय? ढगायला लागले गेलं पाणी थेंब थेंब लफकी झालं. मी शब्द हृदयापासून शब्द शोधलेले आहेत आणि शब्दाकरता मी 1 1 1 1 1 फिरत होतो. म्हणजे एवढं जंगलात काय हो तुम्ही बोलता? जंगलात कसं जाईल मी? इथेच म्हणजे साहित्यामध्ये. बरं मग, आणि एवढं 2 वर्ष शब्द गोळा करून एक गाणं तयार, कविता तयार केलेली आहे आणि तुम्हाला पिक्चरमध्ये घ्यावी लागेल. म्हटलं बरं घेईल. कविता सांगाल काय? तर म्हणाला एक बिन चेहऱ्याची संध्याकाळ. काय? एक बिन चेहऱ्याची संध्याकाळ. बिन चेहऱ्याची? म्हटलं मी खात होती कुठल्या बाजूने? अहो बोला तुम्ही मध्ये मध्ये, यू डोंट डिस्टर्ब मी प्लीज. तुम्ही मध्ये बोलू नका. बिन चेहऱ्याची म्हणजे एक कल्पना आहे ही, कवीची कल्पना. बरं, कल्पना आहे, मग असू द्या. मग काय तिला चेहरा काय? तिला काही नसलं तरी माझी काय हरकत आहे? तुम्ही बिन चेहऱ्याची म्हणा तर बिन ह्याची म्हणा, मला काय गेलं? तर एक बिन चेहऱ्याची संध्याकाळ बसली होती. बराच वेळ गप्प बसले. मी म्हटलं झालं का? काय ती संध्याकाळचं म्हटलं झालं का उरकून सगळं? काय उरकून? तर म्हणलं ही संध्याकाळ बसली होती ना तांबे घेऊन? नाही हो. मग तुम्ही थांबलात का? विचार करीत थांबलो की पुढे काय म्हणू ते. तर एक बिन चेहऱ्याची संध्याकाळ बसली होती अब्रकाच्या खांबाला पाठ टेकून. अब्रकाचा खांब? अरे म्हटलं मी सागवान पाहिलंय, देवदार पाहिलंय, शिसवी पाहिलंय. म्हणलं अब्रक? हे अब्रक काय उगवतं काय झाडासारखं? हे बा दोन मी मध्ये बोलू नका, माझी कविता संपूर्ण ऐका आणि मग बोला, कारण तुमच्या आकल्याच्या बाहेरचं काम आहे. म्हटलं बर. एक बिन चेहऱ्याची संध्याकाळ बसली होती अब्रकाच्या खांबाला पाठ टेकून आणि करत होती विचार की हा सूर्याचा चेंडू, सूर्याचा चेंडू, कल्पना हो, हा सूर्याचा चेंडू कधी जाणार, कधी जाणार? म्हटलं कशात? मध्ये बोलू नका हो. कशात काय? चेंडू कशात जातो? हा सूर्याचा चेंडू कधी जाणार, कधी जाणार? बाउंड्रीच्या बाहेर. कसं वाटलं गाणं? म्हटलं वा काय गाणे हो, पण अर्थ कळला नाही. ही तर म्हटलं खुबी आहे, मला सुद्धा कुठे कळलाय? ज्याचा अर्थ कवीला सुद्धा कळत नाही त्यालाच नवकाव्य म्हणतात. हा तिच्या आईला म्हटलं असल्या कविता मी रोज 50 करतो. ते परंतु ताण करून उभे राहिले. माझा इन्सिडेंट करता? म्हणलं काय झालं? 50 कविता 2 वर्ष मला लागले ह्या कवितेला शब्द मिळत नाहीत आणि तुम्ही म्हणता 50 करतो? हो. म्हटलं काय झालं? आणि ते मी सकाळी तिकडे गेल्यावर. तर म्हणले एखादी दाखवाल का? हो दाखवेल, आता दाखवू का? म्हणून तुम्ही दाखवा. तर म्हटलं एक बिन मेंदूचा कवी. बिन मेंदूचा कवी म्हणजे तुम्ही कवीला बिन मेंदूचे म्हणता? म्हटलं डोंट डिस्टर्ब मी, मध्ये बोलू नका, ऐकून घ्या ना. एक बिन मेंदूचा कवी बसला होता हलवीत. काय हलवीत? हा म्हटलं परंतु गप बसायला. तुमचं गाणं मी ऐकलं की नाही गप बसून? मग तुम्हाला काय एवढी उत्सुकता लागली काय हलवीत ते? डोंट डिस्टर्ब मी, यू ओनली हियर अँड गो. तर एक बिन मेंदूचा कवी बसला होता हलवीत आपली बिनशाहीची लेखणी आणि करीत होता विचार. परंतु म्हणले कसला? कुठे घालू, कुठे घालू, कुठे घालू लेखणी? अहो लेखणी नाही हो, मध्ये बोलणं दोन दिवसात मी. आणि करीत होता विचार कुठे घालू, कुठे घालू, कुठे घालू न सुचलेली अक्षरे. परंतु तिथून जे उठून गेले ते अजून मी त्याला शोधतोय गेली 40 वर्ष. मला वाटतं बहुतेक आय काँग्रेसमध्ये गेले असावेत. तसं सेन्सर विचित्र आहे हो. माझे गुरुजी आहेत वसंत बापट, त्यांनी एक कविता केली बघा, त्याने कविता केली की ओठावरती ओठ टेकुनी, ओठा ओठ पण ओठ पण नाही अधर अधर, अधरावरती अधर टेकुनी चुंबियले मी तुला साजणे कसस झालं मला। मग कशाला झक मारली, कुणी सांगितलं उद्योग करायला? म्हणजे त्याला पण समाधान नाही आणि आपल्याला सुख नाही, सगळं गिरी गिरीत असं नाही वाटत तुम्हाला? ते शब्द तोच विचार, शब्द नाही तीच कल्पना मी घेतली आणि त्याच्यावर गाणं केलं कोल्हापुरी भाषेत रांगड्या, कि बघून तुझा ही रूप मनामध्ये खूप वाटत भेटाव, अग धरून तुझला घट गुलाबी होत मधवानी चाटाव, ओठावरती ओठ ठेवून अग लाडकी छबीन सुन्याची डबी। बघा आपल्या प्रेयसीला सुन्याच्या डबीची उपमा देणारा शायर केवढा मोठ्या विचाराचा असला पाहिजे, कारण सुन्याची डबी ही एकमेव जगातली अशी एकच वस्तू आहे की जिच्यामध्ये आपल्याला हक्काने बोट घालता येतं। हे सुद्धा गाणं एका शब्दामुळे वाचलं, ह्याच्यामध्ये असं होतं की काल रात्रीला सपान पडलंय स्वप्नात आला तुम्ही, तुम्ही म्हणजे मी, कारण हे उषा चव्हाण गाणं म्हणते आणि तुम्ही सगळे एका वेळेला त्याच्या स्वप्नामध्ये गेला नुसते धडकून मध्ये माहिती आहे काय, आणि त्यात तुम्ही कोल्हापूरची माणसं सरळ जाणार काय स्वप्नात काय? बरं समजा तुम्ही सरळ गेला पण सरळ याला खात्री काय? काल रात्रीला सपान पडलं स्वप्नात आला तुम्ही, बाई मी बडबडले आणि कालावरती खुणा बघुणी आई म्हणाली काय घडले, आता सांगू कशी बोलू कशी नाव कुणाच घेऊ कशी मी। तेव्हा मी तिला म्हणतो तू माझी मंजुळा गोड तुझा गळा दुरून ग पाहू नको, अरे तू माझी मंजुळा गोड तुझा गळा दुरून ग पाहू नको, रंगान तू गोरी ग दिसतेस पोरी जवळ गेला तुन, पुढे ती म्हणते की धरला माझा हात तुम्ही अहो धरला माझा हात तुम्ही आणि मी ओरडले पुरे करा बाई सपना मंदी। ह्या दोन शब्दामुळे गाणं सुटलं, अवधीत किती पण तुम्ही म्हणाला डावा आजचा करू पुरा बाई सपना मंदी, आणि पाठशिवणीचा खेळ खेळता पाय घसरून मी पडले गालावरती खुणा बघुणी आई म्हणाली काय घडले, तू फिर फिरता पाखरू ग बघतोय धरू तरी मला घ्याव ना, झालो तुझ्यावर खुशी तू माझी मिशी। अरे प्रेयसीला मिशी म्हणायची म्हणजे केवढी उच्च कल्पना असली पाहिजे, कारण मिशी ही पुरुषाची एकमेव एक अशी वस्तू आहे की जिच्यावर आपल्याला कधी पण हात फिरवता येतो। आणि या कोल्हापुरामध्ये हात फिरवण्याचा मोह होणाऱ्या दोनच मिशा, एक यांची मिशी आणि दुसरी उदय सिंगराव गायकवाड। नाही मी ह्याला विचारलं त्याने अजून आहे का, कारण तो करेल तसं हे करतात। तेव्हा एवढी माझी रसाळ भाषा सुंदर भाषा इतकी गोड भाषा मराठी भाषा, पण आता नतद्रष्ट मंत्री आला मुख्यमंत्री मुख्यमंत्री शंकररावजी चव्हाणजी ह्या मायसा जीजी, त्या असेंब्लीमध्ये बोलताना एका ठरावावरती इंग्लिशमधून बोलत होता, मनोहर जोशीने ऑब्जेक्शन घेतलं, विरोध केला, म्हटलं मला तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुम्ही मराठीमध्ये बोला। तेव्हा शंकरराव चव्हाण म्हणले मुझे मराठी नाही आती है, तुला कुणी काढलं रे शंकरिया, माझ्या मराठी भाषेचा अपमान करतोस मला खरं सांगू मित्रांनो, भाषेवर जर कोणाचा एन टी रामराव जर कधी तेलुगू भाषेवर वाईट बोलला असता तर तिथल्या लोकांनी त्याचा क्षमा केला असता क्षमा, पण आपण पुरखट लोक म्हणून गप्प बसतो आणि असला मुख्यमंत्री आपण छापून घेतो. म्हणलं शंकरराव चव्हाण बरोबर आहे आणि शंकर चव्हाण खोटं नाही बोलत, त्यांना खरंच मराठी येत नाही. त्यांना मराठी कसं येणार, ते राहतात नांदेडला आणि त्यांच्या घराच्या बाजूला शिखांचं गुरुद्वार आहे. कमाल झाली आता. त्यांच्या घराच्या बाजूला शिखांचं गुरुद्वार आहे त्यामुळे पंजाबी लोकांची सारखी जाय चालू असते ना, त्यामुळे आम्हाला कळत नाही का कुणाचं बेणे आहे ते. तो एक दसरा त्याला उद्योग नाही. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांची कामं करायची की नाही, लोकांच्या अडचणी असतील त्या दूर करायच्या, काय आहे नको ते बघायचं, रस्ते चांगले करायचे, शहर स्वच्छ ठेवायचं, राज्यावर लक्ष ठेवा, ते नाही. सकाळी उठलं की पहिली बातमी शंकरराव चव्हाण शिवसेनेचा जोर वाढू देणार नाही, लवकरच बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार. रोज बातमी शिवसेनेची मस्ती चालणार नाही, बाळासाहेब ठाकरे यांना पकडणार,